आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पदभार स्वीकारला. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा 17वा हप्ता जारी करत शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकार वचनबद्ध असल्याची दिली ग्वाही. नव्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 3 कोटी अतिरिक्त घरं बांधण्याचा निर्णय. मराठा समाजाला लवकर आरक्षण दिलं नाही तर विधानसभा निवडणुकीचे निकाल अनपेक्षित लागतील असा मनोज जरांगे यांचा इशारा. अनेक हिंसक कारवायांमध्ये सहभागी असलेल्या नक्षलवाद्याचं पोलिसांपुढे आत्मसमर्पण. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सनं 77,000 टप्पा ओलांडला मात्र दिवसअखेर 203 अंकांची घसरण. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज कार्यभार स्वीकारला. हा पदभार तिसऱ्यांदा स्वीकारल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा 17वा हप्ता जारी केला. या 20,000 कोटी रुपयांच्या निधीचा फायदा 9,30,00,000 शेतकऱ्यांना होणार आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी हे नवं सरकार वचनबद्ध आहे अशी ग्वाही प्रधानमंत्र्यांनी दिली. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 3 कोटी अतिरिक्त घरं बांधण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्ली इथल्या निवासस्थानी आयोजित नव्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधलेल्या घरांमध्ये शौचालयं, एलपीजी गॅस, वीज आणि पाणी यासारख्या सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एनडीए राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा अभिन्न भाग असल्याचा निर्वाळा पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 25वा वर्धापन दिन आज साजरा होत आहे. मुंबईत षणमुखानंद सभागृहात झालेल्या मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी केंद्रीय मंत्रिपदावरून काहीही नाराजी नसल्याचं स्पष्ट केलं. स्वतंत्र प्रभाराच्या राज्यमंत्रीपदाचा प्रस्ताव एनडीएकडून मिळाला होता मात्र आपण तो सध्या नाकारत एनडीएसोबतच काम करत राहणार असल्याचं पवार यांनी सांगितलं. पक्ष स्थापनेसह पक्षविस्तारासाठी योगदान दिलेल्या सर्वांप्रती अजित पवार यांनी कृतज्ञता व्यक्त केली. दरम्यान आज सकाळी मुंबईत अजित पवार यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, मंत्री हसन मुश्रीफ, अनिल पाटील, रुपाली चाकणकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस भवनात राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत वर्धापन दिनाचा कार्यक्रम पार पडला. राष्ट्रपुरुषांच्या स्वाभिमानी विचारांवर आपण मार्गक्रमण करताना आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी सांगितलेल्या 80% समाजकारण आणि 20% राजकारण या सूत्रानुसार आपण काम करत असल्याचं पवार यांनी सांगितलं. जनतेची सेवा, कष्टकरी, शेतकरी आणि महिला यांचा सन्मान तसंच महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्यासाठी आपण सर्वजण काम करण्यासाठी कटिबद्ध असल्याची भावना शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केली. अहमदनगर इथंही आज शरद पवार यांच्या उपस्थितीत मेळावा होत आहे. मराठा समाजाला लवकर आरक्षण दिलं नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीचे निकाल अनपेक्षित लागतील असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी दिला आहे. जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं उपोषणाला बसलेले जरांगे आज वार्ताहरांशी बोलत होते. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना विरोध करू तसंच विधानसभा निवडणुकीत सर्व जातीधर्माचे 288 उमेदवार उभे करू असं ते म्हणाले. शेतकऱ्यांना आवश्यक प्रमाणात बियाणं, खताचा पुरवठा करण्याचे तसेच प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पीक कर्ज मिळेल याची दक्षता घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व विभागीय आयुक्तांना दिले आहेत. त्यांनी आज मंत्रालयात त्यांच्या दालनात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बैठक घेतली. राज्यातलं पाऊसमान, खतं, बी बियाणं पुरवठा, पीक कर्ज वितरण, टँकरची स्थिती, धरणांमधला पाणीसाठा आणि विसर्गाचं नियोजन, पूर नियंत्रण, चारा उपलब्धता यांचा आढावा त्यांनी या बैठकीत घेतला. पावसाच्या आगमनानंतर शेतकरी खरीप पिकांच्या पेरणीला तयारी करतात त्यामुळे खते बी बियाणाच्या अभावी कुठेही पेरण्यांना विलंब होता कामा नये असं त्यांनी सांगितलं. आषाढी वारीसाठी मंजूर निधी ताबडतोब वितरित करण्याचे निर्देशही अजित पवार यांनी यावेळी दिले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. अनेक हिंसक कारवायांमध्ये सहभागी असलेल्या एका नक्षलवाद्यानं पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं असल्याचं आमच्या गडचिरोलीच्या वार्ताहरानं कळवलं आहे. किशोर उर्फ मुकेश पेंटा कन्नाके असं या नक्षलवाद्याचं नाव असून तो भामरागड तालुक्यातल्या नेलगुंडा इथला रहिवासी आहे. राज्य शासनानं त्याच्यावर 2 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. 3 चकमकी, 4 खून आणि जाळपोळीच्या 4 घटनांमध्ये त्याचा सहभाग होता असं पोलिसांनी सांगितलं. किशोर 2014 भामरागड दलममध्ये जनमिलिशिया सदस्य म्हणून सहभागी झाला. 2015 दंडकारण्य किसान मजदूर संघटनेचा अध्यक्ष आणि नंतर 2018 नक्षलवाद्यांच्या क्रांतिकारी जनता समितीचा सदस्य म्हणून 2022 तो कार्यरत होता. देशातल्या शेअर बाजारांनी आज विक्रमी उंची गाठल्यानंतर दिवस अखेर घसरण नोंदवली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज वर उघडला. तेजी वाढत गेल्यानं दिवसभरात त्यानं 177,089 विक्रमी उंची गाठली तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 23,412 नव्या उंचीवर पोचला. मात्र नंतर नफा कमावण्यासाठी गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावल्यानं ही तेजी ओसरली. दिवसअखेर सेन्सेक्समध्ये 203 घसरण झाली आणि तो 76,490 बंद झाला. निफ्टीही 31 घसरण नोंदवत 23,259 बंद झाला. मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातल्या मरीन ड्राईव्ह ते हाजी अली या 1.25 किलोमीटर लांबीच्या बोगद्याची पाहणी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. त्यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला. नीट परीक्षेतल्या कथित घोटाळा प्रकरणी सर्वंकष चौकशी करावी तसंच निकालाचं फेरमूल्यांकन करावं अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. या परीक्षेत गैरप्रकार झाल्यानं लाखो विद्यार्थ्यांवर अन्याय झाला असून सरकारी आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळणं कठीण झालं आहे. भाजपा सरकारनं विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळू नये असे गैरप्रकार करणाऱ्या विरोधात कठोर कारवाई करावी असं पटोले यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे. संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्या सोयीसाठी आरोग्य विभाग 258 आपला दवाखान्याची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. पालखी मार्गावर प्रत्येक 5 किलोमीटर अंतरावर हा दवाखाना सुरू असेल. पालखी मार्गावर 32 ठिकाणी अतिदक्षता विभागातील सोयी सुविधा असणाऱ्या 87 खाटा सज्ज असतील तसंच 707 रुग्णवाहिका 24 तास वारकऱ्यांच्या मदतीसाठी असतील. महिलांसाठी प्राथमिक उपचारांची 4,500 पाकिटं प्रत्येक दिंडी प्रमुखांकडे सोपवली जाणार आहेत. श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या दर्शनासाठी जाणाऱ्या राज्यातल्या भाविकांच्या सोयीसाठी अयोध्येत बांधलं जाणारं महाराष्ट्र सदन येत्या 2 वर्षात पूर्ण होणार असून त्यासाठी उत्तर प्रदेश सरकारनं सुमारे 2.5 एकराचा भूखंड मंजूर केला आहे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. चव्हाण यांनी प्रस्तावित जागेची पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते. भूखंड अधिग्रहित करण्यासाठी विभागानं सुमारे 67 कोटी रुपयांची तरतूद केली असून या जागेच्या व्यवहाराचा पहिला टप्पा म्हणून उत्तर प्रदेश सरकारला 10% रक्कम अदा केली आहे. ही इमारत बांधण्यासाठी 260 कोटी रुपयांचं अंदाजपत्रक तयार केलं आहे असं त्यांनी सांगितलं. नैऋत्य मोसमी पाऊस आज उत्तर अरबी समुद्राच्या आणि राज्याच्या आणखी काही भागात दाखल झाला. पुढच्या 2 दिवसात उत्तर अरबी समुद्र आणि राज्याच्या आणखी काही भागात नैऋत्य मोसमी पाऊस दाखल होण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. उद्या कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण किनारपट्टी आणि विदर्भात काही ठिकाणी सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पदभार स्वीकारला. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा 17वा हप्ता जारी करत शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकार वचनबद्ध असल्याची दिली ग्वाही. नव्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 3 कोटी अतिरिक्त घरं बांधण्याचा निर्णय. मराठा समाजाला लवकर आरक्षण दिलं नाही तर विधानसभा निवडणुकीचे निकाल अनपेक्षित लागतील असा मनोज जरांगे यांचा इशारा. अनेक हिंसक कारवायांमध्ये सहभागी असलेल्या नक्षलवाद्याचं पोलिसांपुढे आत्मसमर्पण. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सनं 77,000 टप्पा ओलांडला मात्र दिवसअखेर 203 घसरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.